नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. योग दिनानिमित्त विशाखापट्टणम इथल्या योगाभ्यासाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद. संसदेच्या अंदाज समितीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुंबईत आजपासून 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन. बीड जिल्ह्यात 15 बाल कामगारांची पोलिसांकडून सुटका. आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटीत तिसऱ्या दिवस अखेर भारताकडे 96 धावांची आघाडी. आता सविस्तर बातम्या. 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशाखापट्टणम इथं 3,105 सहभागींसह सर्वात मोठ्या योगाभ्यासाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. योगामुळे लोक पुन्हा एकदा एकत्र आले असून योगांध्र उपक्रम आणि विशाखापट्टणममधील कार्यक्रम हा सहभागी लोकांना चांगलं आरोग्य आणि कल्याणासाठी प्रेरित करेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. योगाभ्यासाला जीवनशैलीचा भाग करण्याच्या चळवळीला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल पंतप्रधानांनी नागरिकांचं कौतुक केलं. संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला 75 वर्ष पूर्ण होत असून या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेला आज मुंबईत विधानभवनात प्रारंभ होत आहे. या परिषदेत प्रशासकीय कामं सक्षमपणे आणि कमी खर्चात होण्याकरता अर्थसंकल्पीय अंदाजांचं पुनर्विलोकन आणि प्रभावी नियंत्रणात अंदाज समितीची भूमिका या विषयावर विचारमंथन होईल. संसदेच्या तसंच सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंदाज समित्यांचे समिती प्रमुख आणि सदस्य या परिषदेत सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सर्व सदस्य आणि राज्यातले संसद सदस्य देखील या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या 2 जणांना राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएनं अटक केली आहे. या दोघांच्या चौकशीतून हल्ल्यात सहभागी 3 सशस्त्र अतिरेकी पाकिस्तानी नागरिक होते आणि ती लष्कर ए तोयबा या अतिरेकी संघटनेशी संबंधित असल्याचं निष्पन्न झालं आहे. केंद्र सरकारनं गेल्या 11 वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या भरीव उपाययोजनांमुळे ऊर्जा सेवेत आमूलाग्र बदल झाले आहेत. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
गेल्या दशकात देशाच्या ऊर्जा क्षेत्रात भरीव वाढ झाली आहे. वाढती मागणी, महत्वपूर्ण पायाभूत सुविधा विकास आणि पारंपरिक तसंच नवीकरणीय ऊर्जा स्रोतांसाठी धोरणात्मक पाठबळ यामुळे ही वाढ घडून आली आहे. जून 2025 पर्यंत देशाची एकूण स्थापित वीज क्षमता 476 गिगावॅट पर्यंत पोहोचली असून यापैकी जवळपास निम्मी क्षमता जीवाश्म इंधनाशिवाय अन्य स्त्रोतांमधून येते. एकट्या नवीकरणीय ऊर्जा स्त्रोताद्वारे 226 गिगावॅट वीज निर्मिती होत असून भारत आता सौर ऊर्जा क्षमतेत जगात 3 क्रमांकावर आणि पवन ऊर्जा क्षमतेत 4 क्रमांकावर आहे. देशात एप्रिल 2018 100% गावं प्रकाशानं उजाळून काढली आहेत तर 2,80,00,000 अधिक कुटुंबांना वीज जोडणी दिली आहे. 2014 4% अधिक असलेल्या वीज टंचाईचं प्रमाण आज केवळ 0.1% आलं आहे तर प्रतिव्यक्ती वीज वापरामध्ये 45% वाढ झाली आहे. पीएम सूर्यघर योजना देशभरातील घरं उजळत आहे तर पीएम कुसुम योजना शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सिंचन सुविधांद्वारे सक्षम करत आहे. पवन ऊर्जा क्षेत्राची क्षमता दुपटीनं वाढली आहे तर जलविद्युत, बायोमास आणि अणुऊर्जा क्षेत्रातली क्षमताही सातत्यानं वाढत आहे. त्याचवेळी देशाच्या कोळसा क्षेत्राचं आधुनिकीकरण करण्यात आलं असून आत्मनिर्भरतेसह शाश्वततेकडे वाटचाल करत उच्च उत्पादन पातळी गाठली आहे आणि आयातीवरील अवलंबन मोठ्या प्रमाणात कमी झालं आहे. नॅशनल ग्रीन हायड्रोजन अभियानापासून ते आंतरराष्ट्रीय सौर आघाडीपर्यंत भारत केवळ आपली ऊर्जा गरज भागवत नाहीये तर स्वच्छ आणि हरित भविष्याकडे वाटचाल करत आहे.
1857 पहिल्या स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा झालेल्या क्रांतीवीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगर इथं इतिहास तज्ञांचं व्याख्यान आणि शौर्यगाथेचा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भारतरत्न मौलादा आझाद संशोधन केंद्र इथं दुपारी 3 हा कार्यक्रम होणार आहे. 23 जून 1857 रोजी तत्कालीन औरंगाबाद शहराच्या खाम नदीवरील लोखंडी पुलाजवळ भारतीय स्वातंत्र्याची पहिली लढाई सुरू झाली होती. या लढ्यातील हिंदी सैनिक तसंच क्रांतिकारकांना तोफेच्या तोंडी देण्यात आलं होतं. या हौतात्म्याचं स्मरण करण्यासाठी आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं 2027 मधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गाचं रुंदीकरण तसंच इतर सुविधांसाठी केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. या सुविधेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र दिलं होतं. त्यानुसार केंद्रीय मंत्री गडकरी यांनी काल नागपूर इथं फडणवीस यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी कुंभमेळ्यासाठी छत्रपती संभाजीनगर, नागपूर, खान्देश तसंच राज्याच्या 6 दिशातून नाशिककडे येणाऱ्या महामार्गांचं रुंदीकरण तसंच बळकटीकरण करण्यात येईल असं गडकरी यांनी सांगितल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात 15 बाल कामगारांची पोलिसांनी सुटका केली आहे. यात 9 मुली तर 6 मुलांचा समावेश असून त्यांच्याकडून जनावरांची राखण करण्यापासून ते धुणी भांडी आणि अन्य कामं करून घेतली जात होती. यापैकी 2 मुलं स्वतःची सुटका करून अहिल्यानगर शहरात पोहोचल्यानंतर पोलिसांच्या चौकशीतून हा प्रकार समोर आला. बाल कल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले,
3 वर्षापासून काही मुलं 4 वर्षापासून त्या घरी आहेत. एकदा आई वडिलांनी त्या घरी सोडलं की पुन्हा त्यांना आई वडील भेटायला आलेले नाहीत. काही मुलांना तर आई वडिलांचं नाव सुद्धा माहीत नाही आणि त्या मुलांना पोलिसांनी रेस्क्यू करून बालकल्याण समिती बीडच्या समोर सादर केलं. बालकल्याण समिती बीडने 9 मुली ज्या आहेत त्या आर्वी येथे शांतिवन मुलींचं बालगृह आहे तिथे ठेवल्या आणि मुलं जे आहेत 6 ते शासकीय बालगृह बीड येथे ठेवलेलं आहे.
केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 मूल्यांकन कार्यक्रमात सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग घेण्याचं आवाहन परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांनी केलं आहे. ग्रामपंचायतींनी सार्वजनिक सुविधांचा पुरेपूर वापर करत लोकसहभागातून परिसराची स्वच्छता करून घ्यावी असं माथुर यांनी जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, सर्व विस्तार अधिकारी यांना सूचित केलं आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर.
प्रत्येक ग्रामपंचायतीत उभारण्यात आलेल्या घनकचरा तसंच सांडपाणी व्यवस्थापनाच्या सुविधांची चाचणी आणि तपासणी करण्यासाठी केंद्र शासनाचं पथक जिल्ह्यात येणार आहे. प्लास्टिक संकलन आणि वर्गीकरण केंद्राची पाहणी, खत खड्ड्यांचं व्यवस्थापन, परिसर स्वच्छता तसेच ग्रहभेटीतून मिळणारी माहिती इत्यादी बाबत गुणांकन केलं जाणार आहे. घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी 120 गुण, ग्रामस्थांच्या प्रतिसादासाठी 100 गुण, सुविधांच्या वापराबाबत 240 गुण दिले जाणार असून प्रत्यक्ष पाहणी दरम्यान 540 गुणांची प्रश्नावली असणार आहे. अशा एकूण 1000 गुणांपैकी प्राप्त गुणांच्या आधारे सर्वात स्वच्छ सुंदर गाव आणि ग्रामपंचायत निवडली जाणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सुदर्शन चापके, परभणी.
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेली संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी काल पुणे जिल्ह्यातला दिवे घाटाचा अवघड टप्पा पार करून सासवड मुक्कामी पोहोचली, तर संत श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा मांजरी मार्गे लोणी काळभोरच्या मुक्कामी दाखल झाला. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं काल अहिल्यानगर इथं, तर संत मुक्ताबाई पालखीचं काल बीड शहरात भक्तिभावानं स्वागत करण्यात आलं. राज्यातल्या 80 शहरातून 4000 सायकलस्वारांची दिंडी पंढरपुरात पोहोचली आहे. या सायकलस्वारांनी वारकरी परंपरेप्रमाणे काल सायकलवरून नगर प्रदक्षिणा घातली. आरोग्यमय भारत या राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत या दिंडीमध्ये सायकलसारख्या व्यायामाचं महत्व पटवून देण्यात आलं. दरम्यान पंढरपूर इथं स्वच्छता अभियानाला कालपासून सुरुवात झाली. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यावेळी उपस्थित होते. वारीनंतरही अशी मोहीम राबवली जाणार असल्याचं गोरे यांनी सांगितलं. मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदेड शाखेच्या कार्यकारिणीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. शाखेच्या अध्यक्षपदी बालाजी इबितदार यांची निवड करण्यात आली. 2030 पर्यंत ही कार्यकारिणी कार्यरत राहणार आहे. क्रिकेट. इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताकडे तिसऱ्या दिवस अखेर 96 धावांची आघाडी आहे. काल इंग्लंड संघाचा पहिला डाव 465 धावांवर संपुष्टात आला. जसप्रीत बुमराहनं 5 तर प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराजनं अनुक्रमे 3 आणि 2 बळी घेतले. भारतानं पहिल्या डावात 471 धावा केल्या होत्या. भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्या डावात शतकी खेळी करणारा सलामीवीर यशस्वी जयस्वाल अवघ्या 4 धावांवर बाद झाला. कालचा खेळ थांबला तेव्हा KL राहुल 47 धावांवर खेळत होता, तर साई सुदर्शन 30 धावांवर बाद झाल्यानं शुभमन गिल मैदानात उतरला होता. भारताच्या दुसऱ्या डावात 2 बाद 90 धावा झाल्या आहेत. हवामान. मराठवाड्यात पुरेसा पाऊस अद्यापही पडलेला नसल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कृषी हवामान विभागाचे तज्ज्ञ डॉ कैलास डाखोरे यांनी केलं आहे. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या हिप्परसोगा शिवारात बिबट्याचा वावर असून त्यानं शेतातील 2 जनावरं मारली आहेत. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी तसंच नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन लातूर जिल्हा प्रशासनानं केलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. योग दिनानिमित्त विशाखापट्टणम इथल्या योगाभ्यासाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद. बीड जिल्ह्यात 15 बालकामगारांची पोलिसांकडून सुटका आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर भारताकडे 96 धावांची आघाडी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.